जसं सुरुवातीला सांगितलं की सगळ्यात पवित्र दिवस आहे आणि नित्यानंद प्रभू हे जसं चैतन्य महाप्रभू महावदन्य आहे किंवा फार कृपाळू आहेत, पतित पावन आहेत, तर नित्यानंद प्रभू हे महापतित पावन आहेत. तर त्यामुळं इथं मी बसलेलं पाहून काही आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण नित्यानंद प्रभूंची कधी कधी अशी अद्भुत लीला होऊ शकते की अशा मोठ्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला जास्त ज्याचा वाईट रेकॉर्ड आहे त्याला पण कधी कधी संधी दिली जाते. तर हे माझ्या शुद्धीकरणासाठी एक संधी असं म्हणून मी आज नित्यानंद प्रभूंचं गुणगान करण्यासाठी आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याचा काही प्रयत्न करीन, आणि काही जर चुकलं तर माफ करा. तर जर हा आठवडा पाहिला आपण पूर्ण हा सप्ताह, तर हा पूर्ण आठवडाच दिव्य अशा दिवसांनी भरलेला आहे. आणि जर एकादशीच्या आधी जरी बघितलं तरी पण मध्वाचार्य आणि त्यानंतर रामानुजाचार्य यांचे तिरुभाव दिवस होते, त्यापूर्वी पण रघुनाथदास गोस्वामी यांचा पण आविर्भाव दिवस वगैरे होता, आणि त्यानंतर एकादशी, मग वराहद्वादशी आणि काल नित्यानंद त्रयोदशी होती. आणि उद्या जरी बघितलं तरी पण नरोत्तमदास ठाकूर यांचा आविर्भाव दिवस उद्या आहे. तर हा पूर्ण आठवडा किंवा आठवड्यापेक्षा आधीचे आणि नंतरचे दिवस पण अतिशय पवित्र दिवसांनी भरलेले आहेत. आणि त्यामुळंच चैतन्य भागवत मध्ये पण वृंदावनदास ठाकूर म्हणतात की नित्यानंद त्रयोदशी आणि गौरपौर्णिमा हे दोन तिथी आहेत, त्या अतिशय पवित्र आणि मंगलकारी आहेत, आणि त्या तिथींमधला जो काही हा कालावधी आहे तो अतिशय असा कृपाळू कालावधी आहे. म्हणजे जितकी आपण कृपेची याचना करू तेवढी जास्तीत जास्त आपल्याला कृपा मिळू शकते, कारण तेच कृष्ण आणि बलराम ह्या कृपाळू रूपामध्ये आलेले आहेत. आणि म्हणूनच नित्यानंद त्रयोदशीच्या दिवशी मोठमोठे असे जे काही उत्सव असतात, विशेष करून मंदिर उद्घाटनाचे उत्सव वगैरे, तर या तिथीला ठेवतात. 2006 साली पण मला आठवत आहे की तिरुपतीचं मंदिर त्याचं उद्घाटन नित्यानंद त्रयोदशी दिवशीच होतं 2006, त्यावेळी 31 जानेवारी होतं. आणि सगळ्यांना माहिती असेल की काल आणि परवा पण फार मोठा उत्सव साजरा झाला आणि साजरा होतोय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचं जे जन्मगाव आहे आरवडे सांगली या इथं फार मोठा उत्सव चालू आहे, आणि आम्ही पण काल परवा तिकडेच होतो. परंतु आज इथला उत्सव आपण आधीच साजरा करण्याचं जाहीर केलंय, त्यामुळं आम्हाला आज परत यावं लागलं. तर सांगायचं म्हणजे हा दिवस किंवा ही तिथी अतिशय शुभ किंवा विशेष आहे. परंतु नित्यानंद प्रभू हे कृपाळू तर आहेतच, त्यांच्या अनेक लीला आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या बरोबरच्या लीला आणि वेगवेगळ्या लोकांचा कसा काय त्यांनी उद्धार केला याबद्दल अनेक लीला चैतन्य चरितामृत चैतन्य भागवतामध्ये आहेत. परंतु ते जाणण्यापूर्वी नित्यानंद प्रभू हे कोण आहेत, त्यांचं तत्व काय आहे, जसं कृष्ण तत्व आहे त्याचबरोबर नित्यानंद प्रभूंचं तत्व काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर उदाहरणार्थ काल तिथं आरवडे या ठिकाणी फार मोठे असे भक्त आलेले किंवा काही काही असे सामाजिक क्षेत्रातले मोठमोठे व्यक्ती आलेले, आणि विशेष करून काही काही प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य होते, आणि त्यापैकी एक अनुत्तम प्रभू म्हणून आहेत, आधी जीबीसी चेअरमन होते, ते सर्व प्रभुपादांचे जे वरिष्ठ शिष्य आहेत त्यांच्यासाठी ते सेमिनार वगैरे घेतात. आणि मी जास्त काही वेळा त्यांना पाहिलं नव्हतं किंवा खूप वर्षानंतर त्यांना पाहिलं, आणि ते वेगवेगळ्या स्टॉलला भेटी देत होते आणि अतिशय साधेपणाने आदर्श गृहस्थ आहेत आणि सगळ्यांना भेटत होते. आणि आम्हाला भेटून गेल्यानंतर मग व्रजभक्ती प्रभूंनी मला सांगितलं कोण आहे माहिती, कोण होते माहिती आहे काय ते. मी म्हटलं नाही, मला वाटलं कोणतरी साधारण भक्त असतील गृहस्थ. आणि ते गेल्यानंतर मग सांगितलं की हे अनुत्तम प्रभू होते, प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य जे जीबीसी लोकांना पण ट्रेनिंग देतात. आणि मग नंतर मग डोक्यात प्रकाश पडला आणि नमस्कार केला. तर हा किस्सा सांगण्यामागचा उद्देश आहे की जर एखाद्या व्यक्तीची महिमा आपल्याला माहिती नसेल तर जरी तो व्यक्ती साक्षात समोर असेल तरी पण त्या व्यक्तीच्या बद्दलचा आदर प्रकट होत नाही, पण जर त्या व्यक्तीबद्दल ऐकलं असेल आणि नंतर मग पाहिलं त्याला तर मग त्याची महिमा काय आहे समजतं. आणि म्हणूनच या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये पाहण्यापेक्षा महिमेचं श्रवण करणं याला जास्त महत्व आहे. आणि जर जेव्हा पण संधी मिळेल त्यावेळी अशा व्यक्तींचं दर्शन पण घेतलंच पाहिजे. तर त्यामुळेच नित्यानंद प्रभू किंवा जे साक्षात नित्यानंद राम बलराम आहेत त्यांची महिमा काय आहे, त्यांचं तत्व काय आहे, आपण थोडक्यात पहिल्यांदा पाहूया. तर चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सुरुवातीचे काही अध्याय आहेत, जे आदि लीलामधले पहिले जे अध्याय आहेत त्यामध्ये सुरुवातीला चैतन्य महाप्रभूंचं महिमा काय आहे, चैतन्य महाप्रभूंचं तत्व काय आहे त्याचं निरूपण करतात. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या अवताराची अंतरंग कारण काय काय आहेत आणि तीन बाह्य कारण आहेत ती त्यांचं विस्तृतपणे वर्णन करतात. आणि त्यानंतर मग ते हे नित्यानंद राम किंवा बलरामजी कोण आहेत त्या विषयाला हात घालतात. आणि अनेक सुंदर सुंदर श्लोकांच्या द्वारे नित्यानंद प्रभू यांच्या तत्वाचं ते वर्णन करतात. आणि त्याच्यानंतर मग अद्वैताचार्य कोण आहेत त्याचं पण वर्णन करतात. आपण गेल्या आठवड्यात अद्वैताचार्य यांचा पण आविर्भाव दिवस साजरा केला. आणि नंतर मग ह्या सर्वांचं वर्णन केल्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण कलियुगात पाच रूपामध्ये कसे काय प्रकट होतात ते पण सांगतात. जसं आपण 3 in 1, 4 in 1 वगैरे बघितलं असेल, एका गोष्टीमध्ये 3-4 गोष्टी असतात. परंतु या उलट कलियुगातल्या लोकांना जास्तीत जास्त कृपा देण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःच 5 रूपांमध्ये विस्तार करतात. आणि जे मूळ कृष्ण तत्व आहे पंचतत्व त्या रूपामध्ये विस्तृत होऊन भगवंत कलियुगामध्ये येतात. तर ह्या 5 तत्वामधलं भगवंतांचं पहिलं विस्तारित रूप ते म्हणजे बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू आहेत. जसं मगाशी आपण हा प्रसिद्ध श्लोक गायला, पंचतत्वात्मकम कृष्ण भक्त रूप स्वरूपकम. तर हे कृष्ण आहेत हे 5 रूपामध्ये विभाजित होतात. आणि पहिलं रूप काय आहे, भक्त रूप. कलियुगामध्ये ते स्वतः भक्ताच्या रूपामध्ये येतात. आणि त्यानंतर पहिलं विस्तारित रूप म्हणजे स्वरूपकम, स्वतःच एक रूप ते विस्तारित करतात आणि त्याला बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू म्हणतात. आणि मग भक्तावतारम, भक्तावतार कोण आहेत, अद्वैताचार्य आहेत. भक्तावतारम भक्ताख्यम म्हणजे आदर्श भक्त म्हणजे नारद मुनी किंवा श्रीवास ठाकूर आहेत. आणि नमामी भक्त शक्तिकम, जी अंतरंगा शक्ती आहे भगवंतांना आनंद देणारी ती म्हणजे राधाराणी किंवा तेच गदाधर पंडित यांच्या रूपामध्ये येतात. तर हे जे काय स्वरूपकम भगवंतांचं पहिलं विस्तारित रूप जे आहे त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. तर स्वतः भगवंत आपल्या लीलांचा आनंद वाढवण्यासाठी आध्यात्मिक जगामध्ये स्वतःला विस्तारित करतात. आणि तेच भगवान श्रीकृष्ण जे अवतारी आहेत तर त्यांचं पहिलं विस्तारित रूप म्हणजे हे बलरामजी आहेत. तर कोणी विचार करेल की भगवंतांना स्वतःला विस्तारित करायची काय गरज आहे. खरं तर भगवंत एकटे मूळ कृष्ण रूपामध्ये सर्व काही गोष्टी करण्यासाठी समर्थ आहेत. जेव्हा वृंदावनामध्ये वेगवेगळ्या असुरांना ते मारत होते तर त्यांना काही रूप बदलावं लागलं नाही. जे काही बालकृष्ण या रूपामध्येच त्यांनी सर्व असुरांचा पण वध केला. परंतु जेव्हा लीलांचा प्रश्न येतो, लीला म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान, जर आनंद पाहिजे असेल तर प्रेमाचं आदान प्रदान होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी जसं इंग्रजीमध्ये पण म्हणतात की व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ, म्हणजे जेवढी व्हरायटी जेवढी विविधता असेल तेवढा आनंद जास्त मिळतो. पण भौतिक जगात हे उलट आहे, लोकांना वाटतं की जेवढी लोकसंख्या जास्त असेल जेवढा विस्तार जास्त होईल तेवढं आम्हाला आमच्या वाट्याला कमी येईल असं लोकांना वाटतं. कारण जागा फार कमी आहेत आणि अप्लाय करणारे तिथं नोकरीसाठी येणारे जास्त आहेत, मग नो वेकन्सी जागा नाही वगैरे असे बोर्ड लावायला लागतात. परंतु प्रभुपाद अनेक प्रवचनात सांगायचे की आध्यात्मिक जगतामध्ये उलट आहे, तिथं एवढी जागा आहे अमर्यादित असं भगवत धाम आहे आणि तिथं सगळ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. फक्त एकच अट आहे की भगवंत स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करायची. परंतु दुर्दैवानं जाणारे लोकच कमी आहेत, अप्लाय करणारे कमी आहेत, वेकन्सी भरपूर आहे, पण भौतिक जगात उलट आहे. तर हा आनंद वाढवण्यासाठी स्वतः भगवंत स्वतःला विस्तारित करतात. आणि त्यांचं पहिलं विस्तारित रूप म्हणजे हे बलरामजी स्वरूप. आणि त्यानुसार कृष्ण आणि बलराम वेगवेगळ्या लीला यांचं आस्वादन करतात आपल्या ग्वाल बालांच्या बरोबर. इथं सुंदर फोटो पण आहे वेगवेगळ्या ठिकाणी कृष्ण बलराम हे आपल्या गोप ग्वालांबरोबर गायींबरोबर लीला करतात. तर हे भगवंतांचं मूळ रूप आहे आणि त्याचप्रमाणे भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती पण आहेत, जसं लादिनी शक्ती राधाराणी, त्या पण त्याचं पण मूळ कारण हेच आहे की आनंद जास्त प्रमाणात त्याचं आदान प्रदान व्हावं यासाठी. परंतु त्याचबरोबर जेव्हा भगवंत या भौतिक जगाची निर्मिती करतात किंवा या भौतिक जगामध्ये येतात, तर या जे भौतिक ब्रह्मांडांचं पालन करण्यासाठी, त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी, त्यासाठी पण भगवंत स्वतःला वेगवेगळ्या रूपामध्ये विस्तारित करतात. तर ह्याच कारणासाठी जे आध्यात्मिक जगतातले मूळ बलरामजी आहेत ते पण स्वतःला भगवंतांच्या बरोबरच भौतिक जगामध्ये विस्तारित करतात. सगळ्यांना माहिती आहे, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे भगवंताने की वेगवेगळ्या कारणासाठी भगवंत या भौतिक जगामध्ये अवतार घेतात आणि असुरांचा नाश करतात, भक्तांचं रक्षण करतात, धर्माची स्थापना करतात. आणि जेव्हा पण भगवान श्रीकृष्ण जिथं पण प्रकट होतात तर बलरामजी हे नेहमी त्यांच्या बरोबर असतात, कारण भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं म्हटलं जातं, स्वामी आहेत ते. आणि नंतर पण आपण थोडक्यात पाहू, बलरामजी जे आहेत ते पण भगवंत आहेत कारण ते भगवंतांचेच विस्तारित रूप आहेत, परंतु त्यांना सेवक भगवान असं म्हटलं जातं. ते पण भगवंताच्या बरोबर नित्य रूपाने असतात त्यांची सेवा करण्यासाठी. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, आनंद घेणारे, आणि बलरामजी हे सेवक भगवान आहेत. आणि जेव्हा पण कृष्ण भगवान हे भौतिक जगतामध्ये येतात तर त्यांना सहाय्य करण्यासाठी बलरामजी पण या भौतिक जगतामध्ये येतात. तर जसं आध्यात्मिक जगतामध्ये बघितलं तर भौतिक जगतामध्ये जेव्हा ब्रह्मांडांची निर्मिती होते, जे विष्णू आहेत तर ते ब्रह्मांडांची निर्मिती करतात, तर ह्या वेगवेगळ्या ब्रह्मांडांची निर्मिती विष्णूपासून होते. पण या हे विष्णू कुठून येतात, या विष्णूंची निर्मिती म्हणता येत नाही किंवा विष्णू प्रकट कुठून येतात माहितीये, तर स्वतः बलरामजींचं जे विस्तारित रूप आहे तर त्यांच्यापासून हे विष्णू प्रकट होतात. तर या चैतन्य चरितामृत मध्ये पण या काही सुंदर श्लोकांमध्ये जे नित्यानंद राम कोण आहेत हे सांगितलेलं आहे. तर एक अतिशय सुंदर श्लोक आहे, कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, तर त्यामध्ये आणि त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद फार सुंदरपणे याचं वर्णन करतात. तर इथं सांगितलेलं आहे की श्री बलराम गोसाई मूल संकर्षण पंचरूप बहे कारणे कृष्णेर सेवन. तर हे बलराम जे आहेत ते मूळ संकर्षण आहेत, म्हणजे विष्णूंचे पण मूळ रूप आहेत आणि पाच रूपांमध्ये स्वतःला विस्तारित करून ते कृष्णाची सेवा करतात. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्यामध्ये कोणत्या पाच रूपांमध्ये हे बलरामजी स्वतःला विस्तारित करतात ते सुंदरपणे सांगितलेलं आहे. तर हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे असं सर्व आचार्यांनी सांगितलेलं आहे, तर सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐका. संकर्षण कारण तोयशाई गर्भोदशाई च पयोधिशाई शेषश्च यस्यांस कलास नित्या नंदाख्य रामः स्मरणं ममस्तु. तर यामध्ये स्वतः बलराम किंवा नित्यानंद प्रभू स्वतःला कोणत्या पाच रूपामध्ये विस्तारित करून भगवान कृष्णांची सेवा करतात ते सांगितलेलं आहे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की असे जे नित्यानंद राम आहेत ते माझे नित्य स्वामी असू दे, जे स्वतःला या खालील पाच रूपामध्ये विस्तारित करतात. पहिलं त्यांचं विस्तारित रूप म्हणजे महासंकर्षण किंवा महासंकर्षण. त्यानंतर ते स्वतःला जे तीन विष्णू आहेत, खूप जणांनी ऐकलं असेल, महाविष्णू किंवा कारणोदक्षय विष्णू, गर्भोदक्षय विष्णू आणि क्षीरोदक्षय विष्णू, या तीन विष्णूंच्या रूपामध्ये विस्तारित करतात. महासंकर्षण, तीन विष्णू आणि अनंतशेष किंवा शेषनाग ह्या रूपामध्ये, या पाच रूपामध्ये ते स्वतःला विस्तारित करतात आणि भगवंतांची सेवा करतात. आणि प्रभुपाद पण अतिशय विस्तृतपणे तात्पर्यामध्ये सांगतात की प्रत्येक हे रूप जे आहे, पाच रूपापैकी प्रत्येक रूप कशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये आणि पालन करण्यामध्ये कोणती भूमिका घेतं. आणि सर्वाच्या शेवटी ते सांगतात की स्वतः बलरामजी ह्या प्रत्येकाचं मूळ कसं काय आहे. तर आपण वेळ पण नाही आहे आणि बुद्धी पण माझी थोडी कमी आहे त्यामुळं तेवढ्या विस्तृत गोष्टींमध्ये जाणार नाही आहे, कारण कदाचित तुम्हाला आले नाही तर मला झोप येईल. परंतु प्रभुपाद सांगतात की नक्की प्रत्येक साधकानं जर आपल्याला कृष्ण बलराम यांची महिमा काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे विस्तृतपणे वाचलं पाहिजे, कारण तेवढा आपला विश्वास वाढेल असं प्रभुपाद सांगतात. परंतु आपण थोडक्यात बघूया की हे पाच विस्तार कशाप्रकारे बलरामजी करतात. अनेकांनी खूप वेळा ऐकलं असेल किंवा थोड्या लोकांनी वाचलं असेल, परंतु जेव्हा भगवंत आध्यात्मिक जगतातून या भौतिक जगतात येतात किंवा भगवंत या भौतिक जगताची निर्मिती जेव्हा करतात प्रलयाच्या नंतर, तर त्यावेळी पहिलं विस्तारित रूप हे बलरामजी आहेत. त्यानंतर बलरामजी स्वतःला महासंकर्षण या रूपामध्ये विस्तारित करतात. महासंकर्षण नावाप्रमाणेच ते अतिशय महान आहेत रूपानं पण आणि सर्व गोष्टीनं. जसं महाविष्णू म्हणजे फार महान असे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या प्रत्येक रोम छिद्रातून एक एक ब्रह्मांड बाहेर येतं, म्हणजे किती मोठे असतील कल्पना करू शकतो. तर हे महासंकर्षण पण त्याच प्रकारचे आहेत. आणि महासंकर्षण हे स्वतःला चार रूपामध्ये विस्तारित करतात किंवा त्यांच्यापासून चार रूप येतात हे खूप जणांना माहिती आहेत. ती म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध भक्त खूप वेळा सांगतात वेस्पा म्हणून, VSPA, म्हणजे आठवायला सोपं जाईल म्हणून. तर महासंकर्षण पासून हे चार रूप येतात आणि त्यातले जे संकर्षण आहेत तर त्यांच्यापासून हे विष्णू आहेत हे प्रकट होतात. तर या संकर्षणापासून पहिल्यांदा महाविष्णू प्रकट होतात, ज्या महाविष्णूंच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर पडतात. त्यांना कारणोदक्षाय विष्णू पण म्हटलं जातं, कारण सर्व गोष्टींचे ते मूळ कारण पण आहेत आणि कारण समुद्रामध्ये ते पोहोचलेले असतात त्यामुळं. आणि ह्या कारणोदक्षाय विष्णूंपासून वेगवेगळी असंख्य ब्रह्मांड प्रकट होतात त्यांच्या प्रत्येक रोमछिद्रातून. बीज रूपामध्ये पहिल्यांदा प्रकट होतात आणि मोठमोठे होऊन विस्तारित व्हायला लागतात. आणि तेच विष्णू स्वतःला प्रत्येक ब्रह्मांडामध्ये विस्तारित करतात. तर त्या विष्णूंचं नाव काय आहे? गर्भोदक्षायी विष्णू. जे महाविष्णू स्वतःला प्रत्येक ब्रह्मांडामध्ये विस्तारित करतात तर हे गर्भोदक्षायी विष्णू आहे. आणि मग या गर्भोदक समुद्रामध्ये पवडल्यानंतर त्यांच्या नाभिकमळातून कमळ प्रकट होतात, कारण भगवंतांचे प्रत्येक अंग हे कमळाप्रमाणे आहे. आणि मग त्यानंतर त्यावर ब्रह्मदेवाचा जन्म होतो गर्भोदक्षाय विष्णूंच्या, आणि मग ते या ब्रह्मांडाचं पालन करतात. तर हे झाले महाविष्णूंनंतर गर्भोदक्षाय विष्णू. आणि त्यानंतर तेच गर्भोदक्षाय विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये विस्तारित होतात किंवा प्रत्येक अणुरेणूमध्ये विस्तारित होतात. तर त्यांना क्षीरोदक्षाय विष्णू असं म्हटलं जातं किंवा त्यांनाच परमात्मा असं पण म्हटलं जातं. तर बघा, नित्यानंद राम किंवा बलरामजींचे हे परमात्मा पण किती नंतरचे विस्तारित रूप आहेत. पहिल्यांदा महासंकर्षण येतं, त्यामधून संकर्षण येतात, त्यामधून मग महाविष्णू आणि क्षीरोदक्षय विष्णू, गर्भोदक्षय विष्णू येतात. तर खूप जणांना विचार करत असतील की प्रभूजी आज तर नित्यानंद त्रयोदशी आणि तुम्ही काहीतरी वेगळंच सांगत बसलाय, परंतु हे अतिशय संक्षिप्त किंवा थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे काय बलरामजींची पाच मूळ विस्तारित रूप आहेत या भौतिक जगातली, ही कशासाठी समजून घ्यायला पाहिजेत आपल्याला? तर याद्वारे आपण त्यांची महिमा काय आहे ही समजू शकतो आणि कशा प्रकारे ते भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी स्वतःला विस्तारित करतात हे आपल्याला दिसून येतं. आणि ते सेवक भगवान असल्यामुळं भगवंतासाठी अशी वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेतात आध्यात्मिक जगतामध्ये पण आणि या भौतिक ब्रह्मांडामध्ये पण. तर हे जेवढं आपण नीट प्रकारे समजू, विस्तृतपणे समजू, तेवढे आपल्याला कळेल की आपण ज्या भगवंतांची आराधना करतोय कृष्ण बलराम ते किती महान आहेत. वेगवेगळ्या एका गावातले जर कोण व्यक्ती फार मोठा मंत्री झाला किंवा फार मोठा प्रसिद्ध व्यक्ती झाला तर सगळे लगेचच त्या व्यक्तीशी आपलं नातं जोडायला बघतात की हा लहानपणीपासून मी याला ओळखतोय, लांबचं काहीतरी नातं सांगतात. परंतु आपलं शाश्वत नातं भगवंताबरोबर आहे पण ते आपण विसरलेलो आहे, आणि म्हणून तर शास्त्रामध्ये एवढी सुंदर महिमा भगवंताबद्दल वर्णिलेली आहे. आणि जेणेकरून ती समजून पुन्हा आपण हे विसरलेलं नातं त्यांच्याशी जोडू शकू आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचे उत्सव साजरे करतो. तर हे झाले भगवंतांच्या आध्यात्मिक जगतातले आणि या भौतिक जगतातली विस्तारित रूप. तर प्रभुपाद पण सांगतात की कृष्ण आणि बलराम ह्यांच्यामध्ये काही अंतर नाहीये, फक्त एक महत्वाचा भेद म्हणजे त्यांचा वर्ण किंवा रंग वेगळा आहे आणि दुसरा भेद मगाशी सांगितल्याप्रमाणे भाव त्यांचा वेगळा आहे. बलरामजी हे सेवा भावनेमध्ये असतात नेहमी. आणि कृष्णलीलेमध्ये पण किंवा कृष्णलीला म्हणजे सुरू होण्याआधी पण रामलीलेमध्ये सगळ्यांना माहिती असेल की लक्ष्मण जे आहेत त्यांना अशा अनेक काही काही सेवा करायला लागल्या ज्या त्यांची इच्छा नव्हती, तरी पण त्यांना सीतेला वनवासात पाठवायला लागलं किंवा अनेक काही काही त्यांच्या मनाविरुद्ध काही कार्य करायला लागले असं वाटतं. आणि म्हणून त्यांनी काय इच्छा व्यक्त केली की पुढचा जो काही अवतार आहे त्यावेळी मी लहान भाऊ म्हणून येणार नाही, कारण लहान भाऊ असला तर जबरदस्ती काही काही गोष्टी ऐकायला लागतात. आणि म्हणूनच ते मोठा मोठ्या भावाच्या रूपामध्ये आले कृष्णलीलेमध्ये आणि म्हणूनच त्यांना दाऊजी असं म्हटलं जातं, दाऊजी किंवा बलरामजी. तर ते मोठ्या भावाच्या रूपामध्ये का आले, कारण त्यांना माहिती होतं की स्वतः कृष्ण हे मूळ रूप आहेत, अवतारी आहेत आणि त्यामुळं त्यांची जास्तीत जास्त प्रकारे सेवा करण्यासाठी हे बलरामजी किंवा दाऊजीच्या रूपामध्ये आले, भगवंतांना चांगल्या प्रकारे सेवा करून त्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणि हे सेवक भगवान असल्यामुळं बलरामजी हे सर्व पाचही रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. खूप जणांनी ऐकलंय हे, म्हणून मी प्रत्येक रसामध्ये कोणत्या प्रकारे सेवा करतात ते विचारेन, ज्यांना पण येतंय त्यांनी थोडक्यात उत्तर द्या. तर सगळ्यांना पाच कोणते महत्वाचे जे रस आहेत ते माहिती आहेत ज्याद्वारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. आपण शांत रसापासून सुरुवात करूया. शांतरस, तर बलरामजी हे शांतरसामध्ये भगवान श्रीकृष्णाची कशी सेवा करतात माहिती आहे? अनेक प्रकारे सेवा करतात शांतरसामध्ये. शांतरस म्हणजे इकडं पण आहेत बलरामजी स्वतःला विस्तारित करून बसलेले आहेत. तर बलरामजी हे शांतरसामध्ये भगवंतांचे जे काही आभूषण आहेत, कपडे आहेत, तर या रूपामध्ये विस्तारित होतात. भगवंतांचे जे काही पादुका आहेत त्या पण, आणि काय काय छत्र आहे, त्याचबरोबर भगवंतांचे जे धाम आहे ते पण बलरामजींचंच विस्तारित रूप आहे. तिथल्या ज्या काही नद्या वगैरे आहेत, पर्वत, झाडं, हे पण शांतरसामध्ये भगवंतांची सेवा करतात. आणि चैतन्य लीलेमध्ये मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मृदंग करताल, हे पण बलरामजींचंच एक विस्तारित रूप आहे. आणि त्यानंतर दास्यरस आहे. दास्यरसामध्ये बलरामजी कशी सेवा करतात? भगवान कृष्णांचे अनेक गोप ग्वाल आहेत ते दास्यरसामध्ये सेवा करतात. काही काही साख्य रसामध्ये आहेत मित्र म्हणून, काही काही सेवक म्हणून. तर बलरामजी आहेत ते मोठे भाऊ असले तरी पण भगवान श्रीकृष्णांचे पाद सेवन करतात. त्यांचे पाय दुखायला लागले की पाय दाबतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे जसं बॉडीगार्ड असतं त्याप्रमाणे संरक्षण देतात त्यांना वेगवेगळ्या लीलांमध्ये. आणि काय काय दास्यरसामध्ये वेगवेगळ्या लीलांमध्ये ते अशा सेवकाच्या भूमिकेमध्ये भगवान कृष्णांची सेवा करतात. अनेक इथं पण चित्र आहे त्याच्यामध्ये पण बलरामजी दास्यरसामध्ये सेवा करायला लागले. आणि साख्य रसामध्ये सखा म्हणून ते वेगवेगळ्या लीलांमध्ये भगवान कृष्णांना मदत करतात. इतकंच नाही तर मोठा भाऊ म्हणून मार्गदर्शन पण करतात, काही सल्ला वगैरे पण देतात ते. आणि विशेष करून जे गोपींच्या बरोबरच्या लीला आहेत किंवा भगवंतांना गोपींबरोबरचा विरह वाटायला लागला तर भगवान बलरामजी आहेत त्यांची सांत्वना करतात, एक सखा किंवा मोठा भाऊ म्हणून. आणि वात्सल्य भावामध्ये कशी सेवा करतात माहिती? वात्सल्य म्हणजे कोणतरी मोठा व्यक्ती जो एखाद्या मुलाप्रमाणे भगवान कृष्णांची सेवा करतो. नंदा यशोदा हे तर वात्सल्य भावामध्ये आहेत, पण बलरामजी हे मोठे बंधू असल्यामुळं ते भगवान श्रीकृष्णांची एका लहान भावाप्रमाणे किंवा अतिशय एका लहान मुलाप्रमाणे सेवा करतात, त्यांचं रक्षण करतात. आणि हा वात्सल्य भाव आहे. जेव्हा तुम्हाला पण आठवत असेल घरामध्ये की मोठा आपण असो आणि लहान भावंड असलं तर स्वाभाविकपणे ती भावना येते, त्यांची काळजी घेण्याची, त्यांचे रक्षण करण्याची भावना येते. तर ह्याचा उगम बलरामजींपासून होतो. भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे ते सेवा आणि काळजी घेतात. आणि कृष्णलीलेमध्ये भगवान आपल्या मूळ रूपामध्ये किंवा मूळ लीला प्रकट करतात आणि यामध्ये सर्व पाचही रस हे पाहायला मिळतात. आणि म्हणूनच बलराम जे या मोठ्या भावाच्या रूपामध्ये आले, कारण रामलीलेमध्ये जे काय तेवढं वात्सल्य रस तिथं पण आहे, परंतु वात्सल्य आणि माधुर्य रस विशेष करून कृष्णलीलेमध्ये पाहायला मिळतो. आणि मग कोणी विचार करेल की माधुर्य रसामध्ये कसं बलरामजी सेवा करणार, तर माधुर्य रसामध्ये सेवा करण्यासाठी बलरामजी स्वतःचं रूप बदलतात आणि ते स्वतःला विस्तारित करतात अनंग मंजरी या हिच्या रूपामध्ये, राधाराणीचे जी बहीण मानली जाते, तर त्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात. आणि भगवंतांच्या ज्या काही लीला आहेत, गोपींच्या बरोबरच्या लीला, रासलीला, त्यामध्ये पण ते भगवान श्रीकृष्णांना सहाय्य करतात. तर सेवक भगवान या सेवा भावना जी आहे ह्याचे परमोच्च असे स्वरूप म्हणजे बलरामजी आहेत. सर्व पाचही रसामध्ये भगवान श्रीकृष्णांची ते सेवा करतात. तर हे याची नक्कल कोणी पण करू शकत नाही. एखादा जर साधक भक्त असेल तर तो एका रसामध्ये भगवंतांची सेवा करेल आणि त्याची पण परिपूर्णता गाठण्यासाठी त्याला फार मोठ्या साधनेची आवश्यकता आहे. परंतु बलरामजी या सर्व रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. तर इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे मूळ रूप आहेत आणि वेगवेगळे इतर अवतार आहेत हे त्यांचे विस्तारित स्वरूप आहेत. जसं आपण दशावतार स्तोत्र म्हणतो त्यामध्ये प्रमुख 10 जे लीला अवतार आहेत त्याचं आपण वर्णन ऐकतो, तर त्याचप्रमाणे बलरामजी जे आहेत, कृष्ण आणि बलराम आणि त्यांचं गोलोक वृंदावन धाम आहे ते मूळ धाम आहे आणि त्यांचं ते मूळ रूप आहे. आणि त्या धामाचे इतर जी धाम आहेत ती त्यांची विस्तारित रूप आहेत. जसं सर्व इतर भगवंतांची रूप आहेत ही कृष्ण आणि बलराम यांची विस्तारित रूप आहेत, तर त्याचप्रमाणे जसं जे दशावतार सांगितले आहेत, काही काही पुरुष अवतार आहेत, काही काही गुणावतार आहेत, वेगवेगळ्या अवतारांचे प्रकार आहेत, तर ते सर्व अवतार जसं मगाशी बघितलं त्याप्रमाणे जे संकर्षण किंवा विष्णू यांच्यापासूनच येतात, तर त्याच प्रकारे जी काही वेगवेगळी असंख्य धाम आहेत आध्यात्मिक धाम, जसं गोलोक वृंदावन धाम आहे, मथुरा धाम, द्वारका धाम आहे आणि आध्यात्मिक जगतामध्ये अयोध्या धाम आहे आणि त्याचबरोबर असंख्य अशी वैकुंठ धाम आहेत. प्रत्येक जो कोणता पण अवतार भगवंत घेतात, नरसिंह, वराह, कूर्म, मत्स्य वगैरे, तर त्या प्रत्येक भगवंतांची आध्यात्मिक जगतामध्ये धाम आहेत. तर ती सर्व धाम आहेत ती पण ह्या गोलोक वृंदावन आहेत, तिथूनच विस्तारित होतात. आणि बलरामजी हे ह्याला प्रमुख कारणीभूत असे व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या धामामध्ये भगवंतांचं धाम विस्तारित करतात आणि तितक्या प्रकारे ते इतरांना आनंद देतात. आणि मग जो कोणी भक्त ज्या भावनेमध्ये भगवंतांची आराधना करतो तर त्या त्या भक्ताला त्या धामामध्ये ते पाठवतात. ही पण सर्व व्यवस्था बलरामजी करतात. तर तसा हा विषय फार विस्तृत आहे, परंतु यानंतर थोडक्यात म्हणजे बलरामजी जे आहेत ते वेगवेगळ्या लीलांमध्ये भगवंतांची मदत करतात आणि या लीलांचा आनंद वाढवतात. आणि कृष्णलीलेमध्ये पण आपण पाहतो की अनेक अशा असुरांना मारण्यासाठी पण भगवान श्रीकृष्णांना बलरामजींनी मदत केली. जसं धेनुकासुर आहेत आणि कोणकोण आहेत, प्रलंबासुर. आचार्य लोक सांगतात की हे असे असुर आहेत जे अतिशय मोठ्या अशा अनर्थांचं प्रतिनिधित्व करतात. आणि बलरामजी हे आदि गुरु आहेत, मूळ गुरु आहेत, कारण बलरामजींच्या कृपेशिवाय भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच ह्या विशेष अशा असुरांना भगवान बलरामजींनी मारलं. आणि त्यामुळेच भक्तिविनोद ठाकूरांसारख्या आचार्य सांगतात की जे महत्वाचे अनर्थ आहेत, अहंकार किंवा कामवासना किंवा दांभिकता वगैरे या प्रकारचे, तर हे असुर यांचं प्रतिनिधित्व करतात. आणि जोपर्यंत आपण या अनर्थातून बाहेर पडत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बलरामजींची कृपा ही फार महत्वाची आहे. आणि या वेगवेगळ्या लीलांमध्ये जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो की बलरामजींनी अशा अशा असुरांना मारलं, तर आपल्याला समजलं पाहिजे की ही बलरामजींची आपल्यावर केलेली विशेष कृपा आहे. आणि त्या लीलांचं ध्यानपूर्वक श्रवण केलं तर हे जे काही असुर आहेत त्यांचा नाश होऊ शकेल आणि आपण भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकू. आणि इतकंच नाही, बलरामजी जे आहेत ते अनेक वेगवेगळ्या असुरांवर पण कृपा करतात. जसं महाभारतामध्ये दुर्योधन आहे, तर दुर्योधनावर पण बलरामजींचं विशेष स्नेह किंवा प्रेम होतं. आणि म्हणून प्रभुपादांनी एकदा दीक्षेच्या वेळी एका शिष्याला नाव दिलं, तुझं नाव दुर्योधन गुरुदास असेल तर त्याला एकदम भीती वाटली. त्याला वाटलं की मी काहीतरी चूक केली किंवा अपराध केला म्हणून प्रभुपादाने हे नाव दिलं. आणि नुसतं दुर्योधन नाव नाही, दुर्योधन गुरुदास. त्याला वाटलं दुर्योधनाचं गुरु कदाचित शकुनी वगैरे असेल, मला नाव शकुनी दास वगैरे. तर मग तसे त्यावेळी भक्त नवीन होते आणि तो स्पष्टीकरण करण्यासाठी एका वरिष्ठ भक्तांकडे गेला आणि तो म्हटला की वा वा फार सुंदर नाव आहे, हे बलरामजींचं नाव आहे. तर तो म्हटला की कसं काय, तर गदा युद्ध किंवा या विद्येमध्ये दुर्योधनाचे गुरु कोण होते, बलरामजी. आणि अशा प्रकारे गदायुद्ध शिकवून त्यांनी दुर्योधनावर विशेष कृपा केलेली, त्यामुळं दुर्योधन गुरुदास हे नाव बलरामजींचं नाव आहे. आणि मग त्याला कळालं आणि मग तो आनंदी झाला की वा वा काहीतरी कृष्ण बलरामशी संबंधित नाव आहे म्हणून. तर खरं जर आपण बघितलं तर आपण पण भक्त बनण्याचा प्रयत्न करतोय, आपण भक्त नाही आहे, साधक भक्त आहे आपण, प्रॅक्टिशनर्स म्हणतात. आणि आपण या मधल्या स्थितीमध्ये तटस्थ शक्ती, आपण पांडवांच्या बाजूला तर नक्कीच नाही आहे. पांडवांच्या सारखी, त्यांच्यासारखं समर्पण शरणागती, त्यांच्यासारखी शुद्धता आपल्यामध्ये नाही आहे. परंतु कौरवांचा जो काही पक्ष आहे तो सोडून आपण पांडवांच्या पक्षामध्ये यायचा प्रयत्न करतोय मधल्या स्थितीमध्ये. परंतु आपली ही स्थिती पाहून बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू हे एवढी कृपा करतात आपल्यावर की त्यांना माहिती आहे की पांडवांच्या पक्षात येण्यासाठी भरपूर वेळ लागेल जर मी असंच वाट बघत बसलो तर. आणि म्हणून ते आपल्याला नेण्यासाठी कौरवांच्या पक्षाकडे येतात आणि आपल्याला ओढून ते पांडवांच्या पक्षामध्ये घेतात. आणि ओढण्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळी त्यांची हत्यारं पण आहेत, त्यांचा नांगर आहे. आणि मग नांगरानं काम झालं नाही तर अनर्थांचा नाश करण्यासाठी गदा पण आहे त्यांची. तर जसे दुर्योधनावर बलरामजींनी कृपा केली तर त्याप्रमाणे आपल्यावर पण कृपा करण्यासाठी स्वतः हे बलरामजी येतात. आणि तेवढंच नाही तर स्वतः नित्यानंद प्रभूंचं रूप घेऊन येतात. ह्याला रूप किंवा अवतार पण म्हणता येणार नाही, स्वतः कृष्ण बलराम या रूपामध्ये, या अवतारी रूपामध्ये येतात. आणि दुर्योधनासारखे जे काही आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत कलियुगात, त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी येतात. आणि म्हणूनच आपण ही जी काही गौर नितायची कृपा आहे ती अधिकाधिक गंभीरपणे घेतली पाहिजे. कारण कृष्ण बलराम यांची प्रत्यक्ष कृपा प्राप्त करण्याची आपली पात्रता नाहीये. जर ती कृपा प्राप्त केली असती तर कलियुगात आपण आलो नसतो. प्रभुपाद पण सांगतात की कलियुगात असे लोक आलेले आहेत जे तिन्ही इतर युगामध्ये ज्यांचा उद्धार झालेला नाही ते लोक कलियुगात आलेले आहेत. जसं साध्या सोप्या मराठीत सांगायचं म्हटलं तर सगळा गाळ आलेला आहे कलियुगामध्ये, आम्ही पण त्याच्यातलंच आहे. तर ह्या लोकांचा उद्धार करण्यासाठी अतिशय कृपाळू अशा रूपामध्ये गौरनिताई आलेले आहेत. आणि म्हणून या गौरनितायची जर कृपा आपण घेतली नाही तर मग काही खरं नाही. मग नंतरचा जो काही एक शेवटचा अवतार आहे त्याची वाट बघायला लागेल आणि तो काही कृपाळू अवतार नाहीये. तो कोणता आहे शेवटचा अवतार? कल्की अवतार. आणि तो सगळ्यांचा नाश करणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधशहा. जे कलियुगात गौरनिताई आलेले आहेत हरिनाम संकीर्तन प्रदान करण्यासाठी, तर जे बुद्धिमान व्यक्ती आहेत सुमेधसा, चांगले बुद्धीचे लोक आहेत, तर ते यांचा आश्रय घेतील आणि त्यांची कृपा स्वीकार करतील. आणि इथं अशा प्रकारचे सर्व लोक आलेले आहेत. परंतु आपल्याला एकमेकांना प्रेरणा देऊन किंवा प्रोत्साहित करायला पाहिजे गौरनितायची कृपा अधिकाधिक गंभीरपणे स्वीकार करण्यासाठी. तर हे आपण थोडक्यात नित्यानंद प्रभूंचे किंवा बलरामजींचं तत्व काय हे पाहिलं आणि कृष्णलीलेमध्ये कशाप्रकारे ते सहाय्य करतात ते पण पाहिलं. तर जसे कृष्णलीलेमध्ये पण बलरामजी मोठा भाऊ म्हणून आलेले, तर ते गौरलीलेमध्ये पण अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी ते पण मोठा भाऊ म्हणून येतात. दाऊजी, दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया. तर चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याआधी चैतन्य महाप्रभूंनी अनेक आपल्या नित्य सिद्ध अशा पार्षदांना, आपल्या भक्तांना या भूतलावर पाठवलेलं. आणि त्यापैकी प्रमुख म्हणजे अद्वैत आचार्य होते, अद्वैत आचार्य आणि हरिदास ठाकूर, श्रीवास ठाकूर. तर याने वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेतलेला नवद्वीप आणि त्याच्या आसपास. आणि चैतन्य महाप्रभू प्रकट होण्यासाठी जे काही आवश्यक वातावरण तयार करत होते ते, आणि चैतन्य महाप्रभू लवकर येण्यासाठी, भगवंत प्रकट होण्यासाठी ते तीव्रपणे प्रार्थना करत होते. जसं मगाशी सांगितलं की वेगवेगळे जे काही आचार्य होऊन गेले, विशेष करून रामानुजाचार्य, मध्वाचार्य, ज्यांचा तिरोभाव दिवस आपण गेल्या आठवड्यात साजरा केला, तर हे सर्व आचार्य लोक पण चैतन्य महाप्रभू येण्यासाठी जी काही पार्श्वभूमी आहे ती तयार करत होते. कारण शंकराचार्य येऊन गेल्यानंतर मायावादाचं खंडन रामानुजाचार्य आणि मध्वाचार्यांनी केलं आणि त्यांनी पण द्वैतवाद आणि विशिष्ट द्वैत याचा प्रचार केला. आणि या सर्व आचार्यांना माहिती होतं की कृष्ण भक्ती राधाकृष्ण भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. परंतु त्यांना त्याचबरोबर हेही माहिती होतं की स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये थोड्याच वर्षानंतर येणार आहेत आणि हे सर्वश्रेष्ठ कृष्ण प्रेम प्रदान करणार आहेत हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळं त्यांनी हे रहस्य सगळ्यांसमोर मांडलं नाही. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू यानंतर आले तर त्यांनी हे कृष्ण प्रेम दिलं आणि अचिंत्य भेदाभेद तत्व हे पण सांगितलं, जीव आणि भगवंतांचं नातं काय आहे ते पण सांगितलं. तर ही जर पार्श्वभूमी आपण जाणली की आचार्य कशा प्रकारे हे चैतन्य महाप्रभूंच्या अवतारासाठी सर्व पूर्व तयारी करत होते तर आपल्याला चैतन्य महाप्रभूंचा विशेष अवताराचं प्राकट्य काय आहे ते समजेल. तर ह्यानंतर जेव्हा अद्वैताचार्य आणि हरिदास ठाकूर श्रीवास ठाकूर वगैरे कीर्तन वगैरे करायचे किंवा आणि चैतन्य महाप्रभू किंवा भगवंतांच्या अवतारासाठी प्रार्थना करायचे तर त्याच दरम्यान जवळपास चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्यापूर्वी 12 वर्ष आधी नित्यानंद प्रभू हे राड देश या ठिकाणी प्रकट झाले. तर राड देश म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी गंगा वाहत नाही, बाहेरून पाहिलं तर वाळवंटासारखं ठिकाण जिथं काही सुकृती किंवा पुण्यकार्य जास्त होत नाही अशा ठिकाणी जाणून बुजून चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना प्रकट केलं आणि आजच्याच दिवशी ते त्या ठिकाणी प्रकट झाले एक चक्र या गावामध्ये. आणि त्यांच्या मातेचं नाव होतं पद्मावती देवी आणि त्यांच्या पित्याचं नाव होतं हडाई पंडित किंवा त्यांना ओझा पण म्हणायचे. तर त्यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि त्यांना आधी काही पण पुत्र नव्हते आणि नित्यानंद प्रभू हे एकमेव त्यांचे पुत्र होते. आणि अनेक प्रार्थना वगैरे केल्यानंतर नित्यानंद प्रभू प्रकट झालेले त्यांच्या घरी. आणि जेव्हा नित्यानंद प्रभू हे बाल रूपामध्ये प्रकट झाले तर इतके आकर्षक होते अनेक जे काही प्रभुपादांचे शिष्य कथामध्ये सांगत होते की त्यांचे सर्व अंग आणि सर्व रूप हे आकर्षक असं होतं आणि भक्तांना कळेल ना की यांना पाहिल्यानंतर आम्हाला कृष्ण बलराम यांची आठवण काय येते हे अनेक तिथल्या गावच्या रहिवासी लोकांना समजत नव्हतं. आणि त्यांच्या ज्या काही बाललीला पण आहेत त्या पण इतक्या आकर्षक होत्या की सर्व लोक पूर्णपणे तिकडे आकर्षित व्हायचे आणि भगवंतांचं त्यांना स्मरण व्हायचं. आणि ज्यावेळी हळूहळू नित्यानंद प्रभू मोठे व्हायला लागले तर जसं कृष्ण बलराम यांनी आपल्या ग्वालबालांच्या बरोबर अनेक लीला केल्या तर त्याचप्रमाणे सर्व जे काही त्यांचे बाल सवंगडी होते त्यांना एकत्रित करून ते वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करायचे आणि विशेष करून रामायण आणि कृष्ण लीलेमधल्या लीला करायचे. आणि दिवसभर त्यांचं हेच कार्य असायचं. सर सकाळी उठून आवरल्यानंतर पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या लीलांचा याच्यामध्येच ते खेळायचे आणि प्रत्येक लीला ही इतक्या विस्तृतपणे ते मांडायचे किंवा खेळायचे की लोकांना पाहिल्यानंतर पण आश्चर्य व्हायचं की एवढी लहान मुलं आहेत आत्ता चालायला लागलीत किंवा बोलायला लागलीत. आणि यांनी कधी पण एवढ्या जे काय रामायण आणि कृष्ण लीलांचं श्रवण एवढं विस्तृतपणे केलं नाही आहे तरी पण यांना सगळ्या लीला कशा काय माहिती. आणि जेव्हा अनेक लोक आश्चर्यचकित होऊन या लीलांच्या ठिकाणी यायचे सगळे आपले घरातले वगैरे कामं विसरून त्या लीला पाहायचे आणि कधी कधी नित्यानंद प्रभू किंवा त्यांच्या पार्षदांना विचारायचे की तुम्हाला या लीला एवढ्या विस्तृतपणे कशा काय माहिती. तर नित्यानंद प्रभू अतिशय सहजपणे हसून म्हणायचे माहिती नसण्याचं काही कारणच नाही कारण या सगळ्या माझ्याच लीला आहेत आणि त्यावेळेला कोणाला काही कळायचं नाही. परंतु स्वतः बलराम असल्यामुळं किंवा लक्ष्मण असल्यामुळं त्या लीला करणं स्वाभाविक होतं. आपल्याला भगवंतांच्या कोणत्या लीला जर करायच्या तर ड्रामा बसवायला लागतो, त्याची प्रॅक्टिस करायला लागते आणि तरी पण ऐनवेळी काही काही डायलॉग काय काय विसरतो मग नंतर मागणं पडद्यामागून कोणतरी प्रॉम्प्टिंग किंवा हे करायला लागतं. पण भगवंतांना या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. त्यांना उलट ह्या लीला आता सूर्यास्त होईल वेळ कमी आहे म्हणून आवर्ते घ्यायला लागायच्या. आता वेळ कमी आहे थोडक्यात लीला आटपायला पाहिजे म्हणून सूर्योदयापासून सूर्यास्त फक्त 12 तासच लीला हे करायचे एक एक लीला. आणि एका रामलीलेमध्ये लक्ष्मणजी म्हणजे नित्यानंद प्रभू बेशुद्ध होऊन पडले आणि एक जो भक्त होता तो संजीवनी बुटी आणायला जाणार होता हनुमान बनून हिमालयाच्या इथं आणि तो नंतर संजीवनी बुटी म्हणजे कोणीतरी सांगितल्यानंतर मग तो थोडा उशिरा गेला आणि त्याला यायला उशीर झाला किंवा तो विसरल्यानंतर काहीतरी कारणानं. आणि इथं नित्यानंद प्रभू हे लक्ष्मणाच्या रूपामध्ये पूर्णपणे अचेतन किंवा बेशुद्ध अवस्थेत होते. बेशुद्ध नाहीत तर काही पण प्राणाची लक्षणं पण नव्हती त्यांच्या शरीरावर. आणि त्यानंतर सर्व घरातले लोक आले आणि चला आता घरी चला सूर्यास्त व्हायला लागला म्हणाला. आणि नित्यानंद प्रभू मात्र त्याच लीलेच्या भावनेमध्ये अचेतन अवस्थेमध्ये पडलेले. आणि किती पण सर्वजण उठवायला लागले त्यांना तरी पण ते उठायला तयार नाहीत. आणि मग नंतर जो काही हनुमानजी बनलेला त्याला लक्षात आलं अरे मी संजीवनी बुटी आणायला गेलेलो पण ते विसरलोच. आणि त्यानंतर तो आला आणि पुन्हा मग ड्रामा करून काही संजीवनी औषध दिलं आणि मग नित्यानंद प्रभू शुद्धीवर आले. तर अशा प्रकारच्या ह्या लीला ते करायचे आणि सर्व लोकांना प्रभावित करायचे. अशा अनेक लीला आहेत या एक चक्रमध्ये. जसं चैतन्य चरितामृत आहे तसंच नित्यानंद चरितामृत म्हणून वृंदावनदास ठाकूरांनी फार सुंदर ग्रंथ लिहिला आहे. आणि याच्यामध्ये पण ह्या सर्व लीला विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत. आणि अशाच लीला चालू असताना नित्यानंद प्रभूंना मात्र मनामध्ये इच्छा होती की माझे स्वामी आहे चैतन्य महाप्रभू हे कधी प्रकट होतील आणि त्यांना कधी मी भेटीन ही त्यांची इच्छा होती. आणि जेव्हा नित्यानंद प्रभू जवळपास 12 वर्षाचे झाले तर त्याचवेळी गौर पौर्णिमा त्या तिथीला चैतन्य महाप्रभू नवद्वीप या ठिकाणी प्रकट झाले. आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी अतिशय प्रसन्न असं वातावरण एक चक्र या ठिकाणी पण पडलेलं. आणि नित्यानंद प्रभू दिव्य आनंद असा व्यक्त करायला लागले आणि जोर जोरात जसं अद्वैताचार्यांसारखा ते हुंकार करायला लागले आणि हरिनाम वगैरे याचा गजर करू लागले. आणि फार मोजक्याच भक्तांना हे कळालं की नित्यानंद प्रभू एवढा दिव्य आनंद का व्यक्त करतात. कारण याच्या मागचं काय होतं की नित्यानंद प्रभूंनी ज्यासाठी अवतार घेतलेला आपले स्वामी चैतन्य महाप्रभू यांची सेवा करण्यासाठी तर ते चैतन्य महाप्रभू नवद्वीप या ठिकाणी प्रकट झालेले. आणि म्हणून नित्यानंद प्रभू हा आनंद व्यक्त करत होते. आणि त्यानंतर मात्र नित्यानंद प्रभूंचं जे काही मन आहे ते या वेगवेगळ्या लीलांमध्ये एवढं लागेन. कारण या कलियुगातला अवतार जे चैतन्य महाप्रभू आलेले त्यांची सेवा करण्याच्या मागच त्यांचं लक्ष होतं. आणि कसं काय चैतन्य महाप्रभूंना भेटायचं घर सोडून कसं काय जायचं याची पण त्यांना चिंता वाटू लागली. भगवंतांना काही चिंता किंवा हे वाटण्याची गरज नाही. आणि त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसारच नित्यानंद प्रभूंनी एक विशेष अशी योजना केली. हाडाई पंडित आणि पद्मावती यांचं त्यांच्यावर अतिशय स्वाभाविक असं प्रेम होतं आणि सर्व एक चक्र तिथल्या गावातल्या लोकांचं पण प्रेम होतं. पण त्यानंतर काही दिवसांनीच एक असा अनोळखी एक संन्यासी एक चक्र या गावामध्ये आलं आणि ते सर्व भारत भ्रमण करत होते. आणि असं भ्रमण करता करता भगवंतांच्या इच्छेनं ते एक चक्र या ठिकाणी आले आणि बरोबर पद्मावती आणि हडाई पंडित यांच्या घरीच त्यांनी निवास केला आणि त्यांनी अतिशय प्रेमानं त्यांची सेवा केली. आणि काही दिवसानंतर जाताना हडाई पंडित हे म्हणाले की तुम्ही आमच्या घरी राहिल्यामुळे आमचं घर पवित्र झालेलं आहे आणि जाण्यापूर्वी मी काय सेवा करू तुमची, तुम्ही जे काय सांगाल ते मी करायला तयार आहे असं वचन दिलं त्यांनी. आणि ते संन्यासी ब्राह्मण आहे ते म्हणाले की तुम्ही खरंच वचन पालन करणार का, तुम्ही गंभीर आहात का? तर ते म्हटले की हो नक्कीच, कारण ब्राह्मणाचं वचन आहे त्यामुळं ते काही संकोच करत नव्हते यासाठी. आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचा जो काही एकुलता एक मुलगा आहे निताई तर त्याला मी बरोबर तीर्थयात्रेला घेऊन जायची माझी इच्छा आहे. कारण मी संन्यासी आहे आणि माझ्याबरोबर मदत करायला असं कोण म्हणजे ब्रह्मचारी असं कोण नाही आहे आणि तुमचा मुलगा बरोबर योग्य वयाचा आहे आणि सगळ्या संस्कारांनी तुम्ही प्रशिक्षित केलेला आहे त्याला आणि त्याला मला घेऊन जायचं आहे. तर हडाई पंडित म्हटले की नाही नाही, हा तर आता फारच छोटा आहे, कोमल वयाचा आहे, वाटलं तर मी येतो तुमच्या बरोबर पण ह्याला मी पाठवू शकत नाही. आणि त्यानंतर मग संन्यासी अतिशय कठोरपणे म्हटलं पण तुम्ही वचन दिलंय तुम्ही याचं पालन करायलाच पाहिजे. आणि त्यावेळी हडाई पंडित हे विलाप करायला लागले पण ते वचन पूर्ण करण्याची पण त्यांची तीव्र इच्छा होती आणि म्हणून त्यांनी पत्नीकडे विनंती केली की आपला जो काही पुत्र आहे त्याला देऊया का. आणि मग त्या दोघांनी पण ठरवलं की काही पण असलं तरी आता नित्यानंद किंवा निताई त्यांना या संन्यासाबरोबर पाठवणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हे गावच्या लोकांना समजलं की आता नित्यानंद किंवा निताई हे या संन्यासांबरोबर बाहेर जाणार तर सर्व लोक आहेत ते आपल्या मुलांना घेऊन आले त्या ठिकाणी असं वर्णन आहे. आणि काही काही लोक म्हणायला लागले की तुम्ही यांच्या मुलाच्या ऐवजी आमच्या मुलाला घेऊन जा. आणि काही काही लोकांना दोन दोन मुलं होते ते म्हटले की या एक मुलाच्या ऐवजी आम्ही दोन्ही मुलं द्यायला तयार आहे परंतु जो काही नित्यानंद आहे त्याला इथंच थांबू दे. तर हे वृंदावनातली ही चेतना आहे, स्वतःपेक्षा किंवा स्वतःच्या मुलापेक्षा भगवंतावर जास्त प्रेम असणं, तर ही खऱ्या अर्थानं हे निस्वार्थी प्रेम आहे. परंतु संन्यासी म्हटलं नाही नाही, जे वचन आहे त्यानुसार मी ह्यांनाच घेऊन जाणार. आणि त्यानंतर मग पुढं हे विस्तृत कथा आहे की त्यानंतर मग संन्यासांबरोबर नित्यानंद प्रभूंनी सर्व भारतभर भ्रमण केलं आणि उत्तर दक्षिण सर्व ठिकाणी भ्रमण करून झाल्यानंतर शेवटी नित्यानंद प्रभू हे नवद्वीप धाम किंवा मायापूर या ठिकाणी आले. आणि संन्यासांना पण माहिती होतं आणि त्यांना पण माहिती होतं की ह्या सगळ्या तीर्थयात्रेचा उद्देश हे होता की नवद्वीप या ठिकाणी येऊन चैतन्य महाप्रभूंना भेटणं. आणि त्या ठिकाणी नवद्वीप या ठिकाणी आल्यावर नित्यानंद प्रभू हे नंदन आचार्य यांच्या घरी जाऊन लपून बसले. हे चैतन्य महाप्रभूंचे विशेष भक्त आहेत, त्यांच्या घरी जाऊन लपून बसले. आणि त्याच वेळी इकडे चैतन्य महाप्रभूंना एक दिव्य स्वप्न पडलं की एका सुंदर अशा रथातून एक दिव्य पुरुष आलेला आहे, त्यानं निळी वस्त्र धारण केलेली आहेत. कारण नित्यानंद प्रभू हे बलराम असल्यामुळं तेच निळा असा पोशाख धारण करतात, रेशमी पोशाख, आणि अतिशय तेजस्वी पोशाख आहे आणि सुंदर आभूषण आहेत, पगडी वगैरे धारण केलेली आहे. आणि ते प्रत्येक घरामध्ये येऊन काय विचारतात, निमाई पंडित यांचं हेच घर आहे काय, निमाई पंडित यांचं हेच घर आहे काय, म्हणजे सगळ्यांना विचारतात निमाई पंडित यांचं घर कुठलं, निमाई पंडित यांचं घर ते शोधायला लागलेत, असं चैतन्य महाप्रभूंच्या स्वप्नात आलं. आणि ते लगेचच चैतन्य महाप्रभूंनी हे स्वप्न आपल्या भक्तांना सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही सर्व दिशांना जावा आणि हा जो काही दिव्य पुरुष आहे त्याचा शोध घ्या. आणि अनेक भक्त वेगवेगळ्या दिशेला गेले आणि ते शोध घ्यायला लागले नवद्वीपमध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये पण, पण कोणाला पण नित्यानंद प्रभू सापडले नाहीये. त्यानंतर मग चैतन्य महाप्रभू हसले आणि म्हणाले की म्हणजे मी शोधल्यानंतरच हे प्रकट होतील, असं या भावनेमध्ये चैतन्य महाप्रभू इकडं तिकडं न शोधता बरोबर नंदनाचार्य त्यांच्या घरी गेले. आणि त्या ठिकाणी नित्यानंद प्रभूंनी सर्व नवद्वीपवासियांना प्रथम दर्शन दिलं. आणि इतकंच नाही तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम या कलियुगामध्ये कृष्ण बलराम किंवा गौरनीता यांची भेट झाली. आणि आचार्य लोक वर्णन करतात की ते काय या भौतिक जगातलं असं दृश्य नव्हतं. आणि जेव्हा गौरनीता हे एकत्र भेटले पहिल्यांदा तर सर्व दिव्य लक्षणं दोघांच्या शरीरातून दिव्य शरीरातून प्रकट होत होती. आणि मुसळधार पावसासारखं पाणी तिथं पडत होतं, सर्व पाण्यानं तो अश्रूंनी ते सर्व जागा भरून गेली आणि सर्व रोमांच कंप वगैरे सर्व दिव्य भाव सर्वांना पाहायला मिळाले. आणि सर्वांना लगेचच पाहिल्यानंतर कृष्ण बलराम यांची आठवण झाली की कृष्ण बलराम तेच पुन्हा या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि सर्वांना फार आनंद झाला. तर हे गौरनीता यांचं पहिल्यांदा भेटल्याची ही लीला आहे. आणि अशा अनेक लीला नित्यानंद प्रभूंनी केल्या, विशेष करून चैतन्य महाप्रभूंच्या या संकीर्तन आंदोलनामध्ये. परंतु त्यानंतर थोडे महिने नित्यानंद प्रभूंनी कधीही प्रचार वगैरे काही केला नाही. त्यावेळी नियमितपणे श्रीवास अंगण या ठिकाणी कीर्तन व्हायचं, त्याचबरोबर नवद्वीप धामामध्ये चैतन्य महाप्रभू नगर संकीर्तन करायचे आणि नित्यानंद प्रभू पण या कीर्तनामध्ये त्यांना सहाय्य करायचे. परंतु जोपर्यंत चैतन्य महाप्रभूंची आज्ञा झाली नाही तोपर्यंत नित्यानंद प्रभूंनी कधीही प्रचाराला सुरुवात केली नाही. पण याउलट जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली त्यानंतर मात्र नित्यानंद प्रभूंनी असा प्रचार केला की त्याला काही तोड नाही. मग जेव्हा हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभूंना चैतन्य महाप्रभूंनी पहिल्यांदा आज्ञा दिली की तुम्ही जे कोणी दिसेल त्यांना प्रचार करा, विशेष करून पतित लोकांना तरी हरिनाम द्या, तर त्यावेळी सर्वांना माहिती आहे की कशाप्रकारे या दोघांनी जगाई मधाईचा उद्धार केला. म्हणजे प्रचार करण्याची जेव्हा आज्ञा दिली तर त्यावेळी मात्र असा अद्भुत प्रचार त्यांनी केला. म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसतंय की आपण वरिष्ठांची आज्ञा झाल्याशिवाय काही मोठी सेवा हाती घ्यायला घेता कामा नये. परंतु जेव्हा कोणती तरी कोणती पण सेवा ही लहान मोठी नसते, पण कोणती एखादी सेवा करण्याची आज्ञा जेव्हा वरिष्ठ भक्त किंवा गुरु देतात त्यावेळी मात्र पूर्ण तन मन धन पूर्ण मन लावून आपण ती सेवा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं हनुमानजींनी सेवा केली त्याप्रमाणे पण सांगितल्यापेक्षा थोडी जास्तच. तर हे आपण या लीलेतून पाहू शकतो. आणि नंतर पण जे काही नित्यानंद प्रभूंच्या लीला आहेत तर ते लहानपणीपासूनच एका अवधूत ब्राह्मणाप्रमाणे होते, अवधूताप्रमाणे. म्हणजे खाण्याची कधी चिंता करत नव्हते, जे काही वस्त्र आणि आभूषण असेच पाहिजेत अशी काही त्यांची चिंता नसायची. किंवा याच्याकडे जास्त लक्ष नसायचं त्यांचं. आणि अनेक कीर्तनामध्ये नित्यानंद प्रभू जे काही बलरामजींच्या रूपामध्ये येऊन कीर्तन करायचे तर त्यांची जी काही वस्त्र आहे ती वेगवेगळ्या दिशेला ओढून पडायचे असं पण वर्णन आहे. आणि अवधूत रूपामध्ये ते कीर्तन करायचे. एका संन्यासी किंवा अवधूत म्हणजे जो पूर्णपणे भगवंतावर अवलंबून आहे अशा रूपामध्ये. तर असं असताना वैराग्य किंवा अनासक्ती हे त्यांच्यासाठी स्वाभाविक होतं. आणि त्यांना पण माहिती होतं की चैतन्य महाप्रभू हे पुढे संन्यास घेणार आहेत हे नित्यानंद प्रभूंना माहिती होतं. परंतु संन्यास घेतल्यानंतर नित्यानंद प्रभू पण त्यांच्याबरोबर सर्व ठिकाणी यात्रा करण्यासाठी लगेचच तत्पर होते. परंतु चैतन्य महाप्रभूंनी किंवा चैतन्य महाप्रभूंची काय इच्छा होती, चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं की जे काही मायावादी संन्यासी आहेत किंवा विद्वान लोक आहेत यांचा उद्धार करण्यासाठी मी संन्यास घेतलेला आहे. पण तू पण जर संन्यास घेतलास तर जे इतर गृहस्थ लोक आहेत किंवा इतर पतित लोक आहेत त्यांचा उद्धार कोण करणार. त्यामुळं चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना दुसरी कोणती आज्ञा दिली की तू जरी अवधूत असशील तरी पण तू गृहस्थ आश्रम स्वीकार कर. आणि एवढं त्यांच्यासाठी वैराग्य स्वाभाविक असताना पण चैतन्य महाप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी नवद्वीपात राहिले आणि त्यांनी गृहस्थाश्रमात राहून प्रचार केला. आणि नंतर जे सूर्यदास सरकेला आहेत यांच्या ज्या काही दोन कन्या आहेत जानवा देवी आणि वसुधा देवी तर यांच्याशी त्यांनी विवाह केला. आणि अतिशय आदर्शपणे सर्व जे काही पतित लोक आहेत जिथं संन्यासी वगैरे जाऊ शकत नाहीत अशा लोकांपर्यंत जाऊन त्यांनी प्रचार केला. आणि म्हणून त्यांचं गुणगान करताना चैतन्य महाप्रभू पण म्हणतात किंवा आचार्य पण सांगतात की जरी नित्यानंद प्रभू जे मदिरालय वगैरे आहेत सुरवाडी वगैरे अशा ठिकाणी जरी गेले तरी आम्हाला बिलकुल शंका नाहीये. कारण तिथं जरी गेले अतिशय पतित लोकांच्या ठिकाणी गेले तरी त्यांना कृष्ण भक्ती देण्यासाठी आणि हरे कृष्ण महामंत्र देण्यासाठीच ते जाणार आहेत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कारण सूर्य जो आहे तो एखाद्या गलिच्छ ठिकाणी जरी सूर्याचा प्रकाश पडला तरी पण सूर्याला काही प्रदूषण किंवा सूर्य काही घाण होत नाही, उलट ती जागा पवित्र होते. त्याप्रमाणेच नित्यानंद प्रभू ज्या ठिकाणी पण जातात त्या ठिकाणी सर्व जागा पवित्र करतात. तर ही त्यांच्या लीलेची वैशिष्ट्ये आहेत. आता एक दोन जे काही प्रचारातल्या ज्या काही महत्वाच्या लीला आहेत आणि त्याद्वारे चैतन्य महाप्रभूंची कशी काय महिमा नित्यानंद प्रभू सांगतात तर ते आपण पाहून प्रवचन थांबूया. तर एखादीच लीला आपण बघूया. तर चैतन्य महाप्रभूंनी संन्यास ग्रहण केल्यानंतर ज्यावेळा ते वेगवेगळ्या ठिकाणी जायचे विशेष करून दक्षिण भारत यात्रा चैतन्य महाप्रभूंनी केली आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी या ठिकाणी वास करत होते आणि नित्यानंद प्रभूंना त्यांनी नवद्वीप मायापूर या ठिकाणी राहण्यासाठी सांगितलेलं. आणि दरवर्षी भक्त हे रथयात्रेच्या वेळी मायापूरहून जगन्नाथपुरी या ठिकाणी यायचे आणि त्यांच्याबरोबर नित्यानंद प्रभू पण यायचे शिवानंद सेन वगैरे यांच्याबरोबर. आणि अनेक वर्ष आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितलं की पुढच्या वर्षीपासून तू काही यायची गरज नाही, तू नवद्वीप धाम आहे तिथल्या प्रचाराकडे जास्त लक्ष दे. आणि बाह्यदृष्टीनं चैतन्य महाप्रभूंची आज्ञा होती परंतु नित्यानंद प्रभूंना माहिती होतं की मी आलो नाही तर चैतन्य महाप्रभूंना जास्त दुःख होईल आणि त्याचबरोबर महाप्रभूंच्या बरोबरचा जो काही विरह भाव त्यांना सहन न झाल्यामुळं पुढच्या वर्षीपासून ते तरी पण आले, आज्ञा दिली तरी पण. तर यावरून पण आपल्याला समजतं की चैतन्य महाप्रभूंचा जो काही भाव आहे किंवा कशामुळे त्यांना आनंद होईल हे पण नित्यानंद प्रभूंना माहिती होतं. आणि याच प्रकारची अजून एक छोटी लीला आहे ती म्हणजे जेव्हा चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आणि भक्तांना घेऊन जगन्नाथपुरी या ठिकाणी दर्शनाला पहिल्यांदा चाललेले तर त्यावेळी वाटेत जाताना एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू दर्शनाला गेले आणि चैतन्य महाप्रभूंनी संन्यास काही वेळापूर्वीच घेतलेला आणि त्यानंतर एक दंडा संन्यासी होते ते. आणि चैतन्य महाप्रभूंनी स्नान करून त्या महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी आपला जो काही दंडा आहे तो नित्यानंद प्रभूंच्या स्वाधीन केला, याची काळजी घे संन्यास दंडाची. समजा कोणतरी संन्यासी असेल आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मी मंदिरात दर्शन घेऊन येतो आणि तू संन्यास दंडाची काळजी कर, तर आपण किती गंभीरपणे ही सेवा करू. परंतु नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर बघितलं की दंडा जो आहे एक दंडी संन्यास आहे किंवा मायावादी हा मायावादी संन्यास हा चैतन्य महाप्रभूने घेतलेला. आणि त्यामुळं ते विचार करायला लागले की चैतन्य महाप्रभू तर साक्षात कृष्ण आहेत आणि हा दंडा चैतन्य महाप्रभूंना कशी काय सेवा देतो, कारण संन्यासाला नेहमी दंडा हातात धरायला लागतो. आणि त्यामुळं आणि त्यानंतर नित्यानंद प्रभूने विचार केला की हा तर एकदंडी संन्यास आहे, वैष्णव तर त्रिदंडी संन्यास स्वीकार करतात. आणि त्यामुळं ह्या दिव्य भावनेमध्ये त्यांनी हा एक दंड आहे तो तीन ह्याच्यामध्ये तोडला. आणि त्यानंतर एक दंडाचा त्रिदंडी दंडा केला आणि त्यानंतर त्यांनी तो पाण्यामध्ये फेकून दिला. दंडभंग नदी त्या ठिकाणची नदी प्रसिद्ध आहे. तर आचार्य लोक पण सांगतात की नंतर चैतन्य महाप्रभू आल्यानंतर बाहेरून क्रोधित झाले परंतु आतून अतिशय प्रसन्न झाले, कारण त्यांना माहिती होतं की नित्यानंद प्रभूंचा ही लीला करण्यामागचा उद्देश काय होता. तर एक तर आहे की जेव्हा एखादा संन्यासी परमहंस स्तराच्या पलीकडे जातो तर दंडा ग्रहण करायची काही गरज नसते, असा संन्यासी त्रिदंडी पण न घेता सगळीकडे फिरू शकतो. आणि नित्यानंद प्रभूंना दाखवायचं होतं की मायावादी संन्यासी जे आहेत एकदंडी संन्यास ग्रहण करतात त्यापेक्षा त्रिदंडी संन्यास जास्त श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळं एका दंडाचे तीन दंडे केले आणि त्यांनी टाकून दिले. आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंची जी काही खरी महिमा आहे ती नित्यानंद प्रभूंनी जगाला दाखवली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे जे काही नित्यानंद प्रभू आदि गुरु आहेत आणि चैतन्य महाप्रभूंची जी काही कृपा आहे ही नित्यानंद प्रभूंच्या द्वारेच आपल्याला प्राप्त होते. अनेक लीला आपण जर पाहिल्या तर त्याद्वारे पण हे समजतं. जसं रघुनाथदास गोस्वामींची चिडादही ही लीला आहे, पाणीहाटी चिडादही ही लीला. तर चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी नित्यानंद प्रभू आणि त्यांच्या पार्षदांची सेवा केली आणि मगच त्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाली. परंतु या उलट कृष्णदास कविराज गोस्वामी हे ग्रंथकार त्यांचे बंधू मीनकेतन रामदास हे होते आणि त्यांनी नित्यानंद प्रभूंना जास्त आदर दिला नाही, परंतु चैतन्य महाप्रभूंकडे ते डायरेक्टली जायचा प्रयत्न करत होते. परंतु चैतन्य महाप्रभूंची त्यांना कृपा मिळाली नाही, पण शेवटी त्यांनी नित्यानंद प्रभूंची सेवा केल्यानंतरच त्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळाली. तर या लीलांद्वारे आपल्याला हेही समजतं की चैतन्य महाप्रभूंची जर कृपा प्राप्त करायची असेल आपल्याला तर नित्यानंद प्रभूंची कृपा ही अतिशय आवश्यक आहे. परंतु नित्यानंद प्रभू हे आदि गुरु आहेत, त्यांची कृपा मिळण्यासाठी या परंपरेतले आचार्य आहेत भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, तर यांच्या मार्फतच आपल्याला गौरनिताईची कृपा मिळालेली आहे किंवा नित्यानंद प्रभूंची कृपा प्रभुपादांच्यामुळेच आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून जर प्रभुपादांची कृपा आपण नीट प्रकारे जाणून घेतली, समजून जर स्वीकार केली, तरच आपल्याला जे आदिगुरु आहेत बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू यांची कृपा त्यानंतरच प्राप्त होईल. आणि नित्यानंद प्रभूंच्या प्रकारेच श्रील प्रभुपाद यांनी पण ह्या हरिनामाचा संपूर्ण जगभरात प्रचार केलेला आहे. जर प्रभुपादांची कृपा आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त करायची असेल तर आपल्याला पण ह्या प्रचार कार्यामध्ये किंवा संकीर्तन आंदोलनामध्ये यथाशक्ती मदत केली पाहिजे. जे वरिष्ठ भक्त आहेत जे या कार्यामध्ये पूर्णपणे संलग्न आहेत ते ज्या प्रकारे आपल्याला सेवा देतील त्याप्रकारे आपण प्रभुपादांची सेवा करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मग आपल्याला प्रभुपादांची पण कृपा मिळेल आणि नित्यानंद प्रभूंची आणि चैतन्य महाप्रभूंची पण कृपा मिळेल. हरे कृष्ण. नित्यानंद प्रभू की.